विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गरोदर महिलेला वेळेत उपचार न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची प्राथमिक चौकशी समितीमार्फत झाली असून त्यामध्ये रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आलं आहे. या प्रकरणी रुग्णालयावर कारवाई करण्याची शिफारस महापालिका आणि धर्मादाय आयुक्तांनी केली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांसह आरोग्य सेवा उपसंचालक, सहाय्यक संचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेवा विभागाचे वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश असलेली समिती नेमण्यात आली होती. या समितीनं प्राथमिक चौकशी अहवाल नुकताच सादर केला आहे. पुणे शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना आपत्कालीन उपचारांसाठी रुग्णांकडून अनामत रक्कम न घेण्याचा आदेश पुणे महापालिकेनं दिला आहे. त्याला इंडियन मेडिकल असोसिएशन आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियानं विरोध केला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नुकत्याच झालेल्या प्रकरणानंतर खासगी रुग्णालयांच्या पुणे शाखेची बैठक झाली. त्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आंदोलन आणि त्यादरम्यान केलेलं नुकसान याबद्दलही निषेध व्यक्त करण्यात आला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेनंही आपल्या हद्दीतल्या खासगी रुग्णालयांसाठी नियमावली जारी केली आहे. रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना प्राधान्यानं तातडीनं सेवा उपलब्ध करून द्यावी, जीवितांच्या रक्षणासाठी आपत्कालीन मूलभूत सोयीसुविधा, अद्ययावत उपकरणं, साधनसामग्री, प्रशिक्षित डॉक्टर, कर्मचारी वर्ग तत्पर असावा अशा विविध सूचना या नियमावलीमध्ये आहेत. तीर्थंकर भगवान महावीर स्वामींचा 2624 जन्मकल्याणक महोत्सव आज सर्वत्र उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. यानिमित्त पुण्यात आज सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. जैन सामुदायिक उत्सव समितीनं मिरवणुकीचं आयोजन केलं होतं. जय जिनेंद्र, भगवान महावीर की जय अशा घोषणा देत हजारोंच्या संख्येनं जैन धर्मीय नागरिक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत पुणे जिल्ह्यातल्या तक्रारींची जनसुनावणी येत्या 15 ते 17 एप्रिल या कालावधीत होणार आहे. पुणे शहरातल्या तक्रारींची सुनावणी 15 एप्रिल रोजी, पुणे ग्रामीणसाठीची 16 एप्रिल रोजी तर पिंपरी चिंचवडमधली सुनावणी 17 एप्रिल रोजी होणार आहे. या जनसुनावणीमध्ये महिलांनी न घाबरता पुढे येऊन आपल्या तक्रारी मांडाव्यात असं आवाहन आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. मुळामुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं 27 मार्च रोजी पुणे महापालिकेला 171 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र राज्य शासनानं या निधी वापरासाठीचा आदेश अद्याप काढलेला नसल्यानं प्रकल्प अंतिम टप्प्यात असताना महापालिकेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीच्या सहकार्यातून हा प्रकल्प राबवला जात आहे. प्रकल्पाचं जवळजवळ 85% काम आतापर्यंत पूर्ण झालं आहे. पुणे शहराच्या दक्षिण भागातली वाहतूक सुधारण्यासाठी कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. गेल्या 6 वर्षात या रस्त्यासाठी 43,456 चौरस मीटर जागेचं भूसंपादन झालं आहे अशी माहिती पुणे महापालिकेचे अप्पर आयुक्त आणि मालमत्ता विभागाचे प्रमुख महेश पाटील यांनी आज दिली. या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी 710 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून 250 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारनं दिला आहे. पुणे जिल्ह्यात 18 लाख शिधापत्रिकाधारकांनी ई केवायसी पूर्ण केली असून ही संख्या एकंदर लाभार्थींच्या 67% आहे. अजूनही 8,80,000 नागरिकांची ई केवायसी प्रक्रिया प्रलंबित आहे. जिल्ह्यात एकंदर 26,75,311 ग्राहकांचं ई केवायसी करण्याचं उद्दिष्ट पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला देण्यात आलं आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांनी 30 एप्रिलपर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असं पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी कळवलं आहे. महावितरणच्या पुणे विभागामध्ये वीज ग्राहकांची सर्वाधिक नोंद झाली असून 39,17,701 ग्राहकांना वीज सेवा देण्यात आली आहे. वीज जोडणी देण्यामध्येही पुणे विभाग अग्रेसर असून गेल्या 2 वर्षात विक्रमी 4,34,000 वीज जोडण्या दिल्या असल्याचं महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी सांगितलं आहे. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं बाणेर इथून 5.5 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 39 तर किमान तापमान 24.9 सेल्सिअस नोंदवण्यात आलं. उद्याही तापमान साधारण असंच असेल आणि दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.